नमस्कार. उपासना कार्यक्रम ऐकणाऱ्या आमच्या सर्व श्रोत्यांचं आम्ही स्वागत करत आहोत. श्रोते हो, विश्वास म्हणजे काय असा जर प्रश्न मी तुम्हाला केला तर त्याचं उत्तर निश्चित आहे की ज्या गोष्टीला आपण ओळखतो, ज्याची अनुभूती आपण करत असतो, जे सत्य आहे त्यालाच आपण विश्वास असं म्हणत असतो. निरनिराळ्या लोकांचा निरनिराळ्या गोष्टींवर विश्वास असतो, परंतु आपण आपल्या मनामध्ये ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतो ते खरं सत्य आहे का? परमेश्वराचं वचन सांगतं की विश्वास म्हणजे आशा धरलेल्या गोष्टींविषयी भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. तर अशा या निश्चित आणि शाश्वत असलेल्या परमेश्वराच्या वचनाकडे आता वळूया. आजच्या या कार्यक्रमात श्रीमती रोशना पीटर बायबलमधील इब्री लोकांस पत्रातील पुस्तकातून आपल्याशी बातचीत करणार आहेत. तर श्रोते हो, वचन ऐकण्या अगोदर ऐकूया हे एक छानसं गीत.
ह्यावेळेला आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर पित्या, तुझी स्तुती असो की तू ही वेळ आम्हाला दाखवली आहेस. तुझ्या नावाला आम्ही गौरव देत आहोत, कारण प्रभू तू आजपर्यंत आम्हाला सांभाळलंस, तू आमच्या सोबत राहिलास, तू आम्हाला सावरून धरलंस, आमची हिंमत वाढवलीस, आमचा विश्वास बळकट ठेवलास. आज प्रभू तुझ्या वचनावर विचार करीत असताना तू आमची मदत कर. या वचनाच्याद्वारे तू आमच्याशी बोल. जे आजारी आहेत त्यांना स्पर्श कर. जे दुःखात आहेत, निराश आहेत, ज्यांच्याजवळ नोकरी नाही, आर्थिक रूपाने जे आज समस्येत आहेत, त्या सर्वांची तू मदत कर. या वचनाच्याद्वारे आमच्याशी बोल, आम्हाला तू आशीर्वादित कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना मागितली आहे, म्हणून तो ऐक. आमेन. श्रोत्यानो, ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या जीवनात असे प्रसंग कधी येतात की जेव्हा परमेश्वराविषयी त्यांचे मन कठीण होण्याची शक्यता असते. परमेश्वरापासून मागे वळण्याचा तीव्र मोह त्यांच्या समोर उभा असतो. परंतु नेमक्या याच प्रसंगांच्या वेळेस त्यांनी विश्वासात स्थिर व दृढ राहणे अगत्याचे असते, आणि त्यातूनच ते सोन्यापेक्षा अधिक शुद्ध असे बाहेर पडतात. जर तुम्ही ख्रिस्ती विश्वासणारे नसाल, तर या बहुमूल्य आणि देवाच्या कृपेचा अनुभव देणाऱ्या प्रसंगाला तुम्ही पारखे आहात. ख्रिस्ती जीवन खडतर जरूर आहे, परंतु या पृथ्वीवरच्या खडतर जीवनानंतर जे गौरव, जे वैभव विश्वासणाऱ्यांच्या पदरात पडणार आहे, त्याच्या तुलनेत सध्याचे कठीण प्रसंग काहीच नाहीत. ख्रिस्ती विश्वासाच्या जीवनात येणाऱ्या या प्रसंगाविषयी आपण इब्रिलोकास पत्र या पुस्तकातून शिकत आहोत. मागच्या कार्यक्रमात आपण शिकलो की इस्रायली लोकांनी वचनदत्त देशात प्रवेश करण्यापूर्वी देवाची परीक्षा पाहिली. त्यांनी आपले मन त्याच्या विरुद्ध कठीण केले, आणि म्हणून परमेश्वराला त्यांचा राग आला, आणि त्याने शपथ वाहून म्हटले, हे लोक माझ्या विसाव्यात कधी येणार नाहीत. पहिल्या शतकातल्या यहुदी विश्वासणाऱ्यांनी ख्रिस्ताविरुद्ध आपले मन कठीण करू नये, यासाठी त्यांना या अध्यायात या उदाहरणावरून बोध करण्यात आला आहे. इब्रिलोकास पत्र 3:14 वचन सांगते, कारण जर आपण आपला आरंभीचा भरोसा शेवटपर्यंत दृढ धरिला, तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहो. या आधीच्या वचनातून आपण शिकलो की जर आम्ही आमचा विश्वास शेवटपर्यंत दृढ राखला, तर आम्ही ख्रिस्ताचे घर आहोत. या वचनात सांगितले आहे की जर आम्ही शेवटपर्यंत आमचा विश्वास दृढ राखला, तर आम्ही त्याचे भागीदार आहोत. आम्ही ख्रिस्ताचे भागीदार आहोत, जो देवदूतांपेक्षा, संदेष्ट्यांपेक्षा, मोशेपेक्षा श्रेष्ठ आहे, त्याचे आम्ही भागीदार आहोत. हे त्या यहुदी विश्वासणाऱ्यांना फार दिलासा देणारे वचन आहे, आणि ते आम्हालाही धीर व दिलासा देते. 3:00 पुढील भागात 20 आणखी सांगितले आहे, जर आम्ही ख्रिस्तावरील विश्वास कायम धरून राहू, तर हा 20 आम्हाला प्राप्त होईल. त्या 20 5 प्रकार पवित्र शास्त्रात सांगितले आहेत. ते असे, निर्मिती नंतरचा 20, कनान देशात प्रवेश, तारणाचा 20, समर्पणाचा 20 आणि स्वर्ग. या ठिकाणी देवावर पूर्ण भरोसा ठेवल्यानंतर दैनंदिन जीवनात जो 20 आम्हाला प्राप्त होतो त्याविषयी सांगण्यात आले आहे. 3:15 वचन पुढे आम्हाला सांगते इब्रिलोकास पत्र 3:15 वचन, शास्त्रात असे म्हटले आहे, आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर इस्रायल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका. हे वचन 95 स्तोत्रातील आहे, आणि ते आमच्याकरिताही उपयुक्त आहे. श्रोत्यानो, माझ्या ख्रिस्ती जीवनात मला ख्रिस्ताबरोबर चालण्यात मागे खेचणारी गोष्ट कोणती असे जर तुम्ही मला विचारले, तर मी सांगेन की माझा अविश्वास. कित्येकदा परमेश्वराच्या योजनेविषयी विश्वास ठेवून निर्धास्त राहण्याबाबत मी अपयशी ठरले, पण आता अनेक वर्षांच्या अनुभवावरून त्याच्यावर विश्वास ठेवण्यात काय 20 मिळतो हे मी शिकले आहे. एकदा माझी अगदी जवळची एक व्यक्ती आपल्या कौटुंबिक जीवनात फार समस्यांमधून जात होती, आणि माझ्या काही मर्यादांमुळे मी त्याला मदत करू शकत नव्हते, परंतु मी देवाजवळ तिच्या समस्या व माझी असहायता ठेवली, आणि त्याने तिच्या जीवनात हस्तक्षेप करून तिच्या जीवनातले वादळ शांत करावे अशी कळकळीची प्रार्थना केली आणि मला लगेचच माझ्या प्रार्थनेचे उत्तर मिळाले आहे अशी जाणीव झाली. त्यामुळे मी परमेश्वराच्या करुणेवर व सामर्थ्यावर विश्वास ठेवून निर्धास झाले. माझी सर्व कामे कोणताही तणाव न जाणवता पार पाडू शकले आणि लवकरच त्या प्रिय व्यक्तीच्या जीवनात परमेश्वराने किती सुंदर रीतीने हस्तक्षेप केला व तिला त्या वादळातून सही सलामत बाहेर काढले हे मला सांगण्यात आले. अशा प्रकारे विश्वासात दृढ राहून परमेश्वराच्या वचनांवर भरोसा ठेवून आम्ही एखाद्या विशिष्ट समस्येविषयी निर्धास होतो. तो विसावा या पत्रामध्ये अभिप्रेत आहे. इस्रायली लोक रानात यासाठी भरकटले की वचनदत्त देशात प्रवेश करण्यासाठी त्यांच्याजवळ विश्वास नव्हता. आपण याआधी पाहिले की कनान म्हणजे स्वर्ग नाही तर आत्मिक आशीर्वाद व विजय यांचे प्रतिनिधित्व करणारे ते ठिकाण आहे. 16 वचन वाचूया. कारण ऐकूनही कोणी चीड आणली? मोशेच्याद्वारे मिस्रातून निघालेले सर्वच नव्हत काय? चिथावणी देणे म्हणजे जाणून बुजून क्रोध व्यक्त करण्यास प्रवृत्त करणे. देवाला फार असंतोष देणे म्हणजे त्याला चिथावणे आहे. इस्रायली लोकांनी देवाने केलेली सामर्थ्यशाली चमत्कृत्य पाहिली, त्याची वाणी ऐकली, तरी त्यांनी विश्वास ठेवला नाही. मिस्रातून बाहेर पडण्या इतकाच विश्वास त्यांच्याजवळ होता. तुम्ही म्हणत असाल श्रोत्यानो की आम्ही देवाला चितवत नाही, परंतु स्वतःचे नीट आत्मपरीक्षण करून पहा. कित्येकदा अकारण काळजी करून देवाविरुद्ध कुरकूर करून आम्ही देवावर अविश्वास व्यक्त करतो की नाही? कित्येकदा त्याने आमच्या जीवनात केलेल्या महत्कृत्यांना आम्ही जाणून बुजून विसरतो की नाही? देव अत्यंत सहनशील मंदक्रोध आहे म्हणून आम्ही त्याचा कितीदा गैरफायदा घेतो हे आपणच आपल्याकरिता ठरवायचे आहे. आणि आमच्या अविश्वासामुळे आम्ही देवाला क्रोधास प्रवृत्त करतो आणि त्याने आपला क्रोध प्रगट केला तर आपण त्यालाच अन्यायी ठरवून मोकळे होतो, खरे आहे ना? येशू ख्रिस्त नासरेथात अनेक चमत्कार करू शकला नाही कारण त्या लोकांचा अविश्वास. आपल्या शिष्यांच्या अविश्वासाबद्दलही तो चकित झाला. जर आम्ही चुकणाऱ्या, बहकणाऱ्या, मूर्खपणा करून बसणाऱ्या माणसावर भरोसा ठेवून बसतो तर ज्याने आम्हाला पापाच्या दास्यातून बाहेर काढले, जो आम्हाला आशीर्वादित ख्रिस्ती जीवन आपल्या कृपेने देत आहे, ज्याने आमच्या कळकळीच्या प्रार्थना ऐकल्यात, आम्हाला फार सुंदर व मौल्यवान अशी अभिवचने दिली, त्या परात्पर देवावर आम्ही अविश्वास का दाखवावा? असे करून आम्ही त्याला क्रोधास प्रवृत्त करतो. इब्री लोकास पत्र 11:6 पवित्र शास्त्र आम्हाला सांगते, इब्री लोकास पत्र 11:6 आणि विश्वासा वाचून त्याला संतोष विणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे आणि त्याचकडे धाव घेणाऱ्याला तो प्रतिफळ देतो. त्याच्या विश्वासूपणाचा वारंवार अनुभव घेऊनही जर आम्ही त्याच्यावर भरोसा ठेवत नाही तर आम्ही त्याला चिथावतो. 3:17 पुढे सांगते, आणि 40 तो कोणावर संतापला? ज्यांनी पाप केले, ज्यांची प्रीती रानात पडली, त्यांच्यावर नव्हे काय? या इस्रायली लोकांच्या अविश्वासाच्या पापाला परमेश्वर कंटाळला. त्यांना आणि आपल्यालाही हे अनेकदा समजत नाही की देवाच्या वचनावर अविश्वास ठेवणे एक गंभीर पाप आहे. अविश्वासाचे पाप हे सर्वात वाईट पापांपैकी एक आहे, कारण त्यामुळे इतर पापांकडे माणसाची प्रवृत्ती होते. रानात भटकणाऱ्या या इस्रायली लोकांनी त्यांच्या अविश्वासामुळे वासराच्या पूजेचे पाप केले, व्यभिचार केला आणि त्यांनी त्याला पूर्णपणे असे नाकारले की त्यांनी पुन्हा मिसर देशात जाण्याची इच्छा धरली. वचनदत्त देशात विश्वासाने प्रवेश करण्याऐवजी मिस्राच्या दास्यात जाणे त्यांनी अविश्वासामुळे पसंत केले. दुर्दैवाने असे अनेक ख्रिस्ती लोक आहेत की जे अजूनही जगेक आहेत. ख्रिस्तावर विश्वास ठेवणे, त्याच्यावर पूर्ण भरोसा ठेवून निर्धास्त असणे काय हे त्यांना माहीत नाही. परमेश्वर त्या लोकांना कंटाळला जे मिस्रातून बाहेर पडले होते. त्यांनी पाप केले आणि त्यांची प्रेते रानात पडली. त्या गर्दीपैकी फक्त 2 यहोशवा व कालेब यांनी देवावर विश्वास ठेवला. त्या पिढीपैकी फक्त यहोशवा व कालेब यांनी वचनदत्त देशात प्रवेश केला. मोशेने वचनदत्त देशात प्रवेश केला नाही याचे कारण अविश्वास नव्हता तर अवज्ञा होती. देवाने आज्ञा केल्याप्रमाणे खडकाशी बोलण्याऐवजी त्याने रागाने खडकावर काठी आपटली होती. आता आपण 18 वचन वाचूया. आणि शपथ वाहून तो कोणाला म्हणाला की तुम्ही माझ्या विसाव्यात येणार नाही? ज्यांनी अवज्ञा केली त्यांनाच की नाही? या वचनात विश्रामस्थान म्हणजे कनान, देवाने या लोकांना देऊ केलेला दुधामधाचा प्रदेश, भौतिक सौख्य व समाधानाचा प्रदेश. या प्रदेशात देवावर भरोसा ठेवून देवाने दिलेले आशीर्वाद उपभोगणे त्यांना जमले नाही. त्यांनी जाणून बुजून देवावर अविश्वास दाखवला आणि त्यांच्याविषयी परमेश्वराने शपथ घेऊन म्हटले की ते त्याच्या विश्रामस्थानी येणारच नाहीत. त्यांनी केलेली वासराची पूजा आणि त्यांचा व्यभिचार आणि त्यांचा खादाडपणा, मांसाची मागणी, यामुळे वास्तविक ते देवाच्या आशीर्वादाला मुकले नाहीत, तर त्यांचा अविश्वास हे त्यांचे पाप होते. प्रिय श्रोत्यांनो, अविश्वासामुळे आम्ही केवळ देवाच्या आशीर्वादालाच मुकत नाही, तर त्यामुळे देवाविरुद्ध इतर पापे करायला प्रवृत्त होतो. 19 वचन वाचूया. तरी ह्यावरून आपल्याला दिसून येते की अविश्वासामुळे त्यांना आत येता आले नाही. मला वाटतं की तुम्ही तुमच्या पवित्र शास्त्रात हे वचन अधोरेखित करावे, कारण अविश्वासामुळेच आम्ही अनेक आशीर्वादांना मुकतो. या धोक्याच्या इशाऱ्याचा पुढचा भाग आम्हाला 4 आणि 2 वाचायला मिळतो. इब्री लोकास पत्र 4:1 वाचूया. म्हणून त्याच्या विसाव्यात येण्याविषयीचे वचन अद्याप देऊन ठेविलेले आहे. त्यामुळे तुम्हातील कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून आपण भिऊन वागू. या लेखकाने पुन्हा यास्तव हा शब्द प्रयोग वापरला आहे, म्हणजे याआधी जे कारण नमूद करण्यात आले आहे त्या कारणाकरिता आम्ही धास्ती बाळगायला हवी. कारण हे की देवाने आमच्याकरिता विसाव्याच्या ठिकाणाचे अभिवचन दिलेले आहे, आणि जर आम्ही देवाविषयी अविश्वास बाळगू तर आम्ही त्या विसाव्यात प्रवेश करणार नाही. आम्ही आमच्या अविश्वासामुळे देवाला अंतरावे असे आमचे वर्तन असू नये. म्हणजेच अविश्वास वाटण्यासारखी परिस्थिती व मनस्थिती असली तरी विश्वासाला घट्ट धरून आम्ही वागायला हवे. मला वाटतं अशा दृढ विश्वासाविषयी स्तोत्रकर्ता आम्हाला स्तोत्रसंहिता 46:1-3 या वचनात म्हणतो. स्तोत्रसंहिता 46:1-3 वचने. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समय सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. यास्तव पृथ्वी उलथी पालथी झाली, पर्वत कोसळून सागर तळी बुडाले, त्याच्या लाटा गरजून उसळल्या, त्यांच्या उंच बळण्याने पर्वत हल्ले, तरी आम्ही भिणार नाही. श्रोत्यानो, आमच्या विश्वासाच्या जीवनात इतकी टोकाची परिस्थिती येऊ शकते आणि अशा वेळेस प्रेमळ स्वर्गीय पिताही दूर, फार दूर आहे, तो आमची कदर करीत नाही, तो आम्हाला विसरला आहे असे फार तीव्रतेने वाटते. प्रचंड निराशा मनाला अशी घेरून टाकते की आशेचा एखादा चिमुकला किरणही त्या निराशेच्या काळोखाला भेदून आत येऊ शकत नाही. पण नेमक्या अशाच वेळेस या स्तोत्रकर्त्याच्या विश्वासासारख्या भरोशाची आम्हाला गरज असते. हेच ते शेवटपर्यंत विश्वासात दृढ राहणे आहे. 27 स्तोत्र 1 आणि 3 वचन यामध्ये स्तोत्रकर्त्याने अशाच प्रकारच्या टोकाच्या परिस्थितीचे वर्णन करून म्हटले. स्तोत्रसंहिता 27:1-3 वचन. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू? सैन्याने मजपुढे ठाणे दिले तरी माझे हृदय कचरणार नाही. मजवर युद्धप्रसंग ओढवला तरीही मी हिंमत धरून राहीन. श्रोतांनो, मला फार खात्रीने वाटतं की आज तुमच्यावर ओढवलेल्या कठीण प्रसंगामुळे तुम्ही ख्रिस्तापासून मागे वळण्याचा विचार करीत आहात. परंतु तुम्हाला देवाचा पवित्र आत्मा निक्षून सांगत आहे की ख्रिस्तावरच्या विश्वासापासून मागे वळू नका. तो शेवटपर्यंत दृढ धरून राहा, नाहीतर देवाने सांगितलेल्या विश्रामस्थानात विसाव्यात तुमचा प्रवेश होणार नाही. आपले ख्रिस्ती वर्तन त्या अविश्वासामुळे बदलू देऊ नका. तुम्ही ख्रिस्ताला अंतरला आहात हे तुमच्या अनेक कृत्यांवरून सहज दिसून येईल व त्यामुळे देवाच्या पवित्र नामाला काळिमा लागेल. देवाची धास्ती बाळगा, त्याचे भय धरा आणि अविश्वासाला प्रतिकार करा. आपला ख्रिस्तावरचा विश्वास शेवटपर्यंत दृढ धरून राहा. चौथा अध्याय दुसरं वचन पुढे आम्हाला सांगतं, कारण त्यांच्यासारखी आपल्यालाही सुवार्ता सांगण्यात आली आहे, परंतु ऐकलेले वचन त्यांना लाभदायक झाले नाही, कारण त्यांचा ऐकणाऱ्यांमध्ये विश्वासाबरोबर संयोग झाला नाही. या ठिकाणी श्रोत्यांनो, सुवार्तेवर विश्वास ठेवल्याने प्राप्त होणारा विसावा अभिप्रेत आहे. तारणाचा विसावा येथे सुचविला आहे. तुम्हाला ठाऊकच आहे की रोमकरासपत्र 10:9 आम्हाला सांगते, रोमकरासपत्र 10:9, जर तू आपल्या मुखाने येशू प्रभू आहे असे स्वीकारशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतकरणात विश्वास धरशील, तर तुला तारण प्राप्ती होईल. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवणे, त्याच्यावर संपूर्ण विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारणे, यानेच तारणाचा विसावा प्राप्त होतो. अनेक लोक ही सुवार्ता ऐकतात, पण एका कानाने ते ऐकून ती दुसऱ्या कानाने सोडून देतात. अशांचा प्रवेश तारणाच्या विसाव्यात होऊ शकत नाही. मोशेने इस्रायलाच्या संतानांना मिसर देशातून बाहेर आणले, पण तो त्यांना कनान देशात आणू शकला नाही. यहोशवाने त्यांना कनान देशात आणले, ते तो विसावा कधी पाहू शकले नाहीत. ते त्या देशाचा पूर्ण ताबा घेऊ शकले नाहीत. जगी गोष्टी, दैहिक वासना व सैतान यांनी त्यांच्यापासून देवाचे आशीर्वाद हिरावून घेतले. हे जग विश्वासणाऱ्यांचा मित्र होऊ शकत नाही. ते कृपेचा मित्र नाही. आमच्यापैकी अनेकांना ते समजत नाही. त्या संदर्भात पुढे 4:3 सांगते, त्याची कृत्ये जगाच्या स्थापनेपासून समाप्त झाली, तथापि त्याप्रमाणे मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाहीत. असे ज्या विसाव्याविषयी त्याने सांगितले आहे, त्यात ज्या आपण विश्वास ठेवला आहे ते आपण प्रवेश करीत आहो. या पत्राचा लेखक या ठिकाणी तारणाच्या विसाव्याविषयी सांगत आहे. ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने जो विसावा प्राप्त होतो त्या विसाव्याविषयी सांगत आहे. मला आपणाला एक प्रश्न विचारू द्या. स्वतःला ख्रिस्ती म्हणणारी कोणी व्यक्ती जर तुम्हाला ठाऊक आहे, ही व्यक्ती खरोखर ख्रिस्तामध्ये नवा जन्म पावलेली विश्वासणारी व्यक्ती आहे असे तुम्हाला वाटते, आणि अचानक ही व्यक्ती ख्रिस्ती जीवन जगणे थांबवते, जगिक पद्धतीने वागू लागते, देवाच्या सेवेकरिता सहाय्य करणे थांबवते, उपासनेला जाणे थांबवते आणि ख्रिस्ती कार्यक्रमांमध्ये भाग घेईनाशी होते, तर त्या व्यक्तीचे तारण तिने गमावले आहे असे तुम्हाला वाटते काय? तुम्ही ती व्यक्ती असता तर तुम्ही तुमचे तारण गमावले आहे असे तुम्हाला वाटले असते काय? किंवा या सर्व गोष्टींमुळे तुम्ही तुमचे तारण गमवाल असे तुम्हाला वाटते काय? असे जर असेल तर मला आपणाला हे सांगू द्या की तुमच्या अंतकरणात हृदयाच्या तळाशी ख्रिस्ताविषयी अविश्वास आहे. तुम्ही ख्रिस्तावर खरोखर विश्वास ठेवत नाही. तुम्हाला असं वाटतं की तुमचा कार्यक्रमातील सहभाग तुमच्या तारणामध्ये भर घालतो, पण तसे नाही. तुम्हाला तुमच्या तारणासाठी ख्रिस्तावर पूर्णपणे विश्वास ठेवायला हवा. मी काय म्हणते ते नीट समजून घ्या. जर तुम्ही ख्रिस्तावर खरोखर विश्वास ठेवत आहात तर तुम्ही ख्रिस्ती कार्यक्रमात सहभागी व्हाल या शंका नाही, पण तसे सहभागी होणे म्हणजे तारण नाही. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे म्हणजे, ज्याने खरोखर आपल्या अंतकरणात ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे ती व्यक्ती आपल्या विश्वासात डगमगेल, पण आपल्या विश्वासापासून मागे वळणार नाही. ती मागे वळेल तर तिने मनापासून ख्रिस्तावर विश्वास ठेवलाच नाही. प्रिय श्रोत्यांनो, तारणाच्या विसाव्यात तुमचा प्रवेश झाला आहे काय? आता आपण 4 वाचूया. 4:14, कारण 7 एका ठिकाणी त्याने असे म्हटले आहे की 7 देवाने आपल्या सर्व कृत्यांपासून विसावा घेतला. या वचनातला 7 विसाव्याचा किंवा शपात 3 हा निर्मितीच्या महान दैवी कार्याच्या समाप्तीचा दिवस आहे. देवाने 6 निर्मितीचे कार्य संपवले व 7 त्याने विसावा घेतला. आज आम्हाला तो शपात दिवस पाळण्याची गरज नाही, तर आम्हाला खऱ्या विसाव्यात प्रवेश करण्याची गरज आहे. तुमच्या तारणाकरिता तुम्ही ख्रिस्तावर, केवळ ख्रिस्तावर विश्वास ठेवता काय? एकदा एका रानातल्या रस्त्याने एक आजीबाई लाकडाची मोळी घेऊन आपल्या घरी निघाल्या. त्या ओझ्याने त्या फार वाकून व थकून गेल्या होत्या. त्या चालत असताना त्यांच्या मागून एक जीप गाडी आली. तिच्या चालकाने गाडी थांबवून आजीबाईंना विचारले, आजीबाई गाडीत बसता काय, मी तुम्हाला तुमच्या घरी सोडतो. यावर आजीबाईंना फार आनंद वाटला. त्या आपल्या मुळीसकट जीपमध्ये मागे चढून बसल्या. त्या चालकाने गाडी सुरू केली व काही वेळाने मागे वळून पाहिले तर आजीबाईंनी डोक्यावरची मोळी उतरवलीच नव्हती हे त्यांच्या लक्षात आले. ते तिला म्हणाले, हे काय, तुमच्या डोक्यावरचा भार कमी करावा म्हणून मी तुम्हाला गाडीत घेतले, तर तुम्ही अजूनही आपला भार उतरवला नाही. कदाचित या आजीला त्या चालकाविषयी पुरेसा विश्वास नसावा. श्रोत्यांनो, आमच्या सुद्धा जीवनात असंच घडतं. आम्ही ख्रिस्त आमचा तारणारा म्हणतो, ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवतो, उपासना मंदिरात जातो, शास्त्र वाचतो, प्रार्थना करतो, सर्व करतो, परंतु ख्रिस्तावर पूर्ण अंतकरणाने विश्वास ठेवत नाही. अनेक वेळा आमचे अंतकरण अविश्वासाने भरते आणि आम्ही डगमगायला लागतो. जर तुम्ही ख्रिस्तावर पूर्ण अंतकरणाने विश्वास ठेवला असेल तर तुम्ही त्याच्या विसाव्यात प्रवेश कराल, नाहीतर श्रोतांनो आपण त्या विसाव्यामध्ये प्रवेश करू शकणार नाही. आज जर पापाचे ओझे घेऊन आपण चालत आहात तर ख्रिस्त आपणाला म्हणत आहे की ते ओझे माझ्यावर टाका, ते माझ्याजवळ द्या, मी ते तुमच्याकरिता सहन करीन. होय श्रोतांनो, आमच्या पापांची क्षमा देण्याकरिता ख्रिस्ताने आमची सर्व पापे स्वतःवर घेतली आणि स्वतःचे पवित्र रक्त त्या वधस्तंभावर सांडवले. म्हणून आज तो आपणाला म्हणत आहे की जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवाल तर तुम्ही विसाव्यामध्ये प्रवेश कराल. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ.
तर श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम उपासना. आपला देव किती चांगला आहे, त्याची प्रीती किती अगाध आहे, याचा अनुभव आजच्या या कार्यक्रमातून आपल्याला निश्चितच आलेला असेल. तर आजच्या या कार्यक्रमाद्वारे जर आपल्या मनामध्ये काही प्रश्न उपस्थित होत असतील किंवा काही शंका असतील तर आम्हास अवश्य पत्राद्वारे कळवा, आम्हास आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्या, कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेझनबाग नागपूर, पिनकोड क्रमांक 440004. तर आता आपला कार्यक्रम इथंच संपवित आहोत. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.